हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागवत वर्गामध्ये। युवन अश्वाने आपल्या 100 स्त्रियांसमवेत वनात प्रवेश केला असला तरी त्याच्या सर्व स्त्रिया दुःखी होत्या। त्यांचे दुःख पाहून वनातील ऋषींना त्यांची दया आली। ऋषींनी राजाला पुत्र प्राप्ती व्हावी या उद्देशाने अत्यंत काळजीपूर्वक आणि एकाग्र चित्ताने एक इंद्रयज्ञ करण्यास सांगितला। हरे कृष्ण। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या भागवत वर्गामध्ये। तर या ठिकाणी या अध्यायामध्ये सभहरी मुनींच्या पतनाविषयी चर्चा चाललेली आहे। तर ही चर्चा सुरू होण्या अगोदर या ठिकाणी सर्व जी काही वंशावळ आहे या वंशावळीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। तर पुढं वर्णन मंधाता राजाचं येणार आहे। तर हे वर्णन येण्या अगोदरच या ठिकाणी ही सर्व जी काही वंशावळ आहे या वंशावळीचं वर्णन केलेलं आहे। तर शुकदेव गोस्वामी हे महाराज परीक्षितांना या सर्व वंशावळीचं वर्णन करत असताना अगदी प्रत्येक नावाचं वर्णन करून सांगतात आणि प्रत्येक नावानुसार त्या त्या राजाची जी काही महिमा आहे किंवा त्यांनी जे काय सामर्थ्य आपल्याला दाखवलेलं आहे किंवा त्यांनी जी काय हरिभक्ती दाखवलेली आहे या सर्व गोष्टींचं वर्णन शुकदेव गोस्वामी अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी करतात। तर ही वंशावळी सांगण्याचा उद्देश हाच आहे की जो अध्यापक आहे किंवा जो अध्ययन करणारा साधक आहे भागवताचं, तर असा साधक काय होऊ शकतो या नावांच्या उच्चारणाने सुद्धा काय होऊ शकतो, शुद्ध होऊ शकतो। तर म्हणून शुकदेव गोस्वामी आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वंशावळी येते वंशावळीचं अगदी सविस्तर वर्णन करतात। कारण हे जी काही वंशावळी आहे याच्यामध्ये जी काही नावं आहेत हे सर्वजण भगवंतांचे महान भक्त आहेत आणि महान भक्त असल्यामुळं शुकदेव गोस्वामी या सर्वांची नावं अतिशय व्यवस्थितरित्या सांगतात। तर या ठिकाणी आपण पाहतो की आता या शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे ते म्हणजे युवनाश्वराजाचं। तर युवनाश्वराजाला 100 पत्न्या होत्या परंतु 100 पत्न्या असून सुद्धा त्याला पुत्र प्राप्ती झालेली नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये युवनाश्वाने वनामध्ये प्रवेश केला, दुःखी अवस्थेमध्ये प्रवेश केला वनामध्ये आणि वनामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्याला असं वाटत होतं की आपल्याला पुत्र प्राप्ती होणं खूप आवश्यक आहे। तर म्हणून पुत्र प्राप्तीसाठी पुन्हा तो त्या ठिकाणी वनामध्ये प्रयत्न करतो। तर पुढील काही श्लोकांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की युवनाश्वाला पुढे भविष्यामध्ये पुत्रप्राप्ती कशी होते। तर आपण पाहतो की समाजामध्ये लोक आज विवाह करतात आणि विवाह केल्यानंतर विवाहाचा मुख्य उद्देश हाच असतो की पुत्रप्राप्ती करणं। जर पुत्रप्राप्ती करणं हा जर मुख्य उद्देश व्यक्तीचा नसेल तर मग त्या विवाहाला पण काय अर्थ राहत नाही। तर म्हणून आज आपण थोडी संस्कार या विषयावर चर्चा करणार आहे। मुख्य विषय आपला संस्काराचा असेल। तर संस्कार हे व्यक्तीच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत आणि या संस्काराद्वारेच व्यक्तीचं जीवन कशाप्रकारे घडलं जातं किंवा कशाप्रकारे तो आपलं जीवन हे शुद्ध करू शकतो याची आपण चर्चा करूया। तर गोपाळ भट्ट गोस्वामींचं एक पुस्तक आहे शतक्रियासारदीपिका। तर या पुस्तकामध्ये त्यांनी जवळजवळ 48 संस्कारांचं वर्णन केलेलं आहे। तर त्यापैकी आपण केवळ आज या ठिकाणी 10 संस्कारावर चर्चा करणार आहे। तर हे 10 संस्कार आपल्याला कशाप्रकारे जीवनामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात तर त्याची आपण चर्चा करणार आहे। तर शास्त्रांमध्ये असं म्हटलेलं आहे की जन्मना जायते शूद्र संस्कारात भवे द्विज। तर कलियुगामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा जन्माने जर पाहिलं तर तो शूद्र म्हणून जन्माला येतो। परंतु जर त्याच्यावरती संस्कार झाले तर संस्काराद्वारे असा व्यक्ती काय होतो, शुद्ध होतो, म्हणजे की तो विप्र बनतो, ब्राह्मण बनतो। तर महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये सुद्धा या सर्व संस्कारांचं वर्णन केलेलं आहे। तर या संस्काराचे लाभ कोणकोणते आहेत त्याची आपण थोडक्यात चर्चा करू आणि त्याच्यानंतर मग जे 10 प्रमुख संस्कार आहेत त्याची चर्चा करूया। तर संस्काराचे 10 लाभ सांगितले आहेत आणि संस्काराचे 10 प्रकार सुद्धा सांगितले आहेत तर ह्या हे जे 10 लाभ आहेत ते कोणकोणते ते पाहूया पहिल्यांदा. तर सुसंस्कृत जीवन जर व्यक्ती जगत असेल तर अशा व्यक्तीच्या द्वारे पहिला लाभ सांगितलाय तो म्हणजे वर्णाश्रम धर्माची स्थापना करणं सोपं जातं. त्याच्यानंतर दुसरा लाभ सांगितलेला आहे सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणं सोपं जातं जर व्यक्ती सुसंस्कृत जीवन जगत असेल तर. तिसरा लाभ सांगितलेला आहे संस्काराचं पालन जर व्यक्ती जीवनामध्ये करत असेल तर प्राथमिक स्तरावर त्याला शुद्ध होण्यासाठी मदत होते. चौथा लाभ सांगितलेला आहे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणं सोपं जातं. पाचवा लाभ सांगितलेला आहे उत्तम संतती म्हणजे की बुद्धिमान सज्जन सुसंस्कृत संतती जन्माला घालणं सोपं जातं हा पाचवा लाभ सांगितलेला आहे. सहावी गोष्ट सांगितलेली आहे की वर्णसंकर आपण टाळू शकतो जर सुसंस्कृत व्यक्ती जीवन जगत असेल तर वर्णसंकर टाळणं सोपं जातं. त्याच्यानंतर सातवा लाभ सांगितलेला आहे धर्मप्रचाराच्या कार्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. आपण पाहतो की धर्माचं जे कार्य आहे ही जी सुसंस्कृत लोक आहेत तीच पुढे घेऊन जाणार आहेत. याच्यामध्ये संस्कार नाही सुसंस्कृतपणा नाही असा व्यक्ती धर्माचं कार्य कधी पुढे नाही घेऊन जाऊ शकत. त्यानंतर आठवा लाभ सांगितलेला आहे कुटुंबातील नातेवाईकांमधील जे काही संबंध आहेत त्या संबंधांमध्ये एक प्रकारची शुद्धता आणि पवित्रता निर्माण होते. नवा लाभ सांगितलेला आहे दृश्य आणि अदृश्य ज्या दुष्ट शक्ती आहेत अशा शक्तींच्या प्रभावापासून आपलं रक्षण करणं आपल्याला शक्य होतं हा नवा लाभ सांगितलेला आहे. आणि दहावा लाभ सांगितलेला आहे तो म्हणजे ऋषी देवता भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी तो व्यक्ती योग्य बनतो. तर अशा प्रकारे हे 10 लाभ संस्काराचे सांगितलेले आहेत. तर म्हणून सुसंस्कृत जीवन जर व्यक्ती जगत असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 10 लाभ आपल्याला दिसून येतात. आता आपण पुढे चर्चा करणार आहे जे 10 मुख्य संस्कार आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये कसे पालन करू शकतो. तर हे जे 10 संस्कार आहेत त्याच्यामधील पहिला संस्कार आहे तो म्हणजे विवाह संस्कार. तर विवाह संस्कार म्हणजे विवाह या शब्दाचा अर्थ गोपाळभट्ट गोस्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. विवाह शब्दाचा अर्थ आहे उद्धार. म्हणजे बघा किती सिस्टमॅटिकपणे वेदांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. विवाह शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे उद्धार आणि दुसरा अर्थ सांगितला आहे पालन पोषण. म्हणजे ज्या पत्नीचा पुरुष स्वीकार करतोय तिचा उद्धार करण्याची जबाबदारी त्या पुरुषावरती आहे आणि त्या पत्नीवर पण पुरुषाचा उद्धार करण्याची जबाबदारी आहे. आणि त्या दोघांच्या पासून जी संतती जन्माला येणार आहे त्या संततीचा उद्धार करण्याची जबाबदारी माता पित्यांची आहे. आणि दुसरा अर्थ पालन पोषण असं सांगितलेलं आहे. आता पुढे वर्णन केलेलं आहे या संस्काराच्या प्रभावाने मनुष्य वैवाहिक जीवनाची ध्येय जाणू शकतो. म्हणजे की विवाह संस्कार हा केवळ इंद्रतृप्ती करण्यासाठी सांगितलेला नाही तर सगळ्यात महत्वाचं जीवनाची जी काही मुख्य ध्येय आहेत ती जाणून घेण्यासाठी विवाह संस्कार सांगितलेला आहे. तसेच तो आपली पत्नी आणि मुलाबाळांचा अज्ञानातून उद्धार करू शकतो. याच्यामध्ये आता कन्यादान पाणीग्रहण अश्माक्रमण सप्तपदी अशा अनेक विधींचा समावेश होतो. तर आज आपण पाहतो की समाजामध्ये जी विवाह पद्धती आज होत आहे या विवाह पद्धतीमध्ये आणि वेदांमध्ये वर्णन केली जी काही विवाह पद्धती आहे त्यामध्ये खरं जर पाहिलं तर खूप अंतर आहे. आजकालची विवाह पद्धती ही केवळ एकमेकाच्या शरीराकडे आकर्षित होऊन केली गेलेली पद्धती आहे. ही मुलगी मला पसंत आहे म्हणून मी हिच्यावर विवाह करतो, मुलीला मुलगा पसंद आहे म्हणून विवाह करतो. म्हणजे सौंदर्यावरती काय होत आहे आज मुलं मुली एकमेकाकडे आकर्षित होत आहे परंतु कोणीही त्या व्यक्तीच्या गुणाकडे आकर्षित होत नाहीये. तर गुणवत्तेवरती विवाह अवलंबून असला पाहिजे. आज आपण पाहतो की जर मुलाला आणि मुलीला जर विवाह करायचा असेल तर त्यांच्या नावानुसार त्याची पत्रिका पाहिली जाते. पहिल्यांदा पत्रिकेनुसार ते व्यवस्थित ग्रह जुळतात का गुण जुळतात का या गोष्टी पाहिल्यानंतर मग विवाह निश्चित होतो. आणि पूर्वीची पद्धत अशी होती की मुलीचा विवाह मुलाचा विवाह त्याचे माता पिता ठरवायचे. पण आजकाल माता पित्यांना काही अधिकार राहिलेलाच नाही. मुलगा आणि मुलगी दोघं ठरवतात आम्हाला हे पसंद आहे आम्ही ठरवलेलं आहे आम्ही विवाह करणार. तर ही पद्धत योग्य नाहीये. सगळ्यात महत्वाचं नावानुसार त्याचे ग्रह जुळतात का अगुण जुळतात का हे सर्व पाहून मगच काय केलं पाहिजे, विवाहाला अनुमती दिली गेली पाहिजे. अन्यथा मग आपण पाहतो की जर या प्रकारे पत्रिका न पाहणं किंवा ग्रहदशा न पाहता गुण जुळत आहेत की नाहीत हे न पाहता जर विवाह झाले तर ते विवाह जास्त काळ टिकत नाहीत. आणि म्हणून आपण पाहतो समाजामध्ये आज डिवोर्स प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. तर त्याचं कारण हे आहे की वेदांच्या आदेशानुसार ही विवाह पद्धती होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सर्व समस्या आहेत. म्हणून विवाह शब्दाचा अर्थ सगळ्यात महत्वाचा समजलं पाहिजे आणि विवाह हा एक संस्कार आहे हे जर न समजता विवाह लोक करत असतील तर मग तो विवाह म्हणजे काय केवळ एकत्र येणं. आजकाल आपण पाहतो की विवाह करत नाहीत लोक, लिव्हिंग कन्सेप्ट आलेलं आहे आज. लिव्हिंग कन्सेप्ट म्हणजे काय की विवाह करू नका केवळ एकत्र राहा, मुलांना जन्माला पण घालू नका, केवळ एकत्र राहणं ही पद्धती सुरू झालेली आहे आणि हे भारतामध्ये पण सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे याचा परिणाम भविष्यामध्ये खूप भयानक होत जाईल कारण ही केवळ एकत्र राहण्याची पद्धती हळूहळू हळू ज्यावेळी हीच मुलं मुली भविष्यामध्ये म्हातारी होतील त्यावेळी त्यांना कोण त्यांचा सांभाळ करणार आहे, कोण सांभाळ करणार आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये तर इतकी वाईट अवस्था आहे. पती पत्नी मुलाला जन्माला घालतात आणि थोडं मूल मोठं झालं की ते गव्हर्नमेंटच्या स्वाधीन करतात आणि थोड्या दिवसानंतर त्यांच्यामध्ये पण डिवोर्स होतो. त्या मुलाला हेही कळत नाही की माझी आई कोण आणि माझे बाबा कोण. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग हेच पती पत्नी पुढे भविष्यामध्ये वृद्ध झाल्यानंतर गव्हर्नमेंटला सांभाळण्यासाठी त्यांच्यावरती मोठ्या मात्रेमध्ये पैसा खर्च करावा लागतो. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो की आई वडील अगदी वृद्ध झाले तरी पण मुलगा मात्र काय करतो त्यांची जबाबदारी घेतो, त्यांना घरामध्ये सांभाळतो. परंतु ही परिस्थिती आता हळूहळू काय होत चाललेली आहे, बिघडत चाललेली आहे, ज्यामुळं भविष्यामध्ये सर्व माता पित्यांना वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहण्याची वेळ येणार आहे तर अशी ही वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून हा जो विवाह संस्कार आहे हा खूप महत्वपूर्ण सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा संस्कार आहे तो म्हणजे गर्भाधान संस्कार. तर जीवात्म्याच्या शुद्धीकरणाची जी विधी आहे ही कधी सुरू होते बघा. जीवात्मा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करण्या अगोदरपासूनच ही पद्धती सुरू होते, म्हणजे की विवाह संस्काराद्वारेच ही पद्धती सुरू होते. आता गर्भाधान संस्कारामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्या माता पित्यांना मुलाला जन्माला घालायचं आहे त्यांनी काय काय केलं पाहिजे. तर गर्भाधान संस्कारामध्ये वर्णन केलेलं आहे जीवाच्या शुद्धीकरणाच्या विधीचा प्रारंभ त्याचा जन्मापूर्वीपासूनच होतो आणि या विधीपैकी सर्वप्रथम विधी म्हणजे गर्भाधान होय. गर्भाधानाद्वारे स्त्री पुरुषाच्या संयोगाचे शुद्धीकरण होते. हा संस्कार बुद्धिमान पुण्यशील आणि सज्जन अपत्य प्राप्त करण्यासाठी आहे. म्हणजे गर्भाधान संस्कार जर केलेला असेल तर संतान कसं प्राप्त होणार आहे, बुद्धिमान असेल, पुण्यवान असेल आणि सज्जन असेल. म्हणून श्रील प्रभुपादाने विशेष करून आपल्या भक्तांसाठी आज्ञा दिलेली आहे की ज्या पती पत्नींना संतान जन्माला घालायचं आहे त्यांनी बालकाला जन्माला घालण्या अगोदर कमीत कमी 50 माळांचा तरी जप केला पाहिजे. आपली चेतना ही पूर्णपणे कृष्ण भावना भावित केली पाहिजे आणि अशा वेळी मग काय केलं पाहिजे, त्यांनी मुलाला जन्माला घातलं पाहिजे. तर मग अशी संतती काय होऊ शकते, जन्माला येऊ शकते. जर या प्रकारे आपण केलं नाही, जर आपण अयोग्य वेळी संग केलेला असेल, अशुद्ध मनाने संग केलेला असेल तर मग संतती सुद्धा काय होणार आहे, त्या प्रकारे जन्माला येणार आहे. आज आपण पाहतो समाजामध्ये वर्णसंकर वाढत चाललेला आहे. त्याच्यानंतर जी छोटी मुलं आहेत ही छोटी मुलं ही असुरी वृत्तीची निर्माण होत चाललेली आहेत. असुरी वृत्तीची म्हणजे की लहानपणापासूनच ते सिगारेट मागतं प्यायला, तंबाखू मागतं खायला, त्यानंतर गुटखा द्या म्हणतं खायला, आहे की नाही. आम्ही सचिनानंदपूरच्या गावी गेलो होतो, तिथे एक एवढा छोटासा मुलगा होता. छोटा मुलगा आपल्या आईला शिवाय देतो, त्यानंतर वडिलांना पण शिवाय देतोय आणि आजूबाजूच्या आईमध्ये तो डॉनच बनलेला होता. सगळी छोटी टीम त्याच्याबरोबर आजूबाजूला सगळी आणि कुणाच्याही घरामध्ये जाणार आणि घरामधली वस्तू घेऊन येणार आणि घरातल्यांनी कुणी जर ओरडलं तर काय म्हणणार माहिती आहे, जास्त बोलू नका, संध्याकाळी येऊन दरोडा घालीन घरावरती, असं ते छोटं मुलगा बोलतंय. म्हणजे आश्चर्य वाटलं आम्हाला, म्हणलं अरे हा इतका डेंजर आहे आणि बिंदास एकटा फिरतो असा डॉन सारखा गावामध्ये, लहान आहे परंतु बोलायला असा म्हणजे की आपण तुम्ही बघा कधी कधी युट्यूबवरती पण छोट्या मुलांचा वापर आता आजकाल राजकारणामध्ये करतात. छोटी मुलं अशी मोठे मोठे पुढाऱ्यासारखी भाषणं देतात. हे का असं होतंय? कारण त्यांच्यामध्ये ते बीज रुजलेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रकारे ही छोटी मुलं कार्य करतात. म्हणून आजकाल आपण पाहतो छोटी मुलं ही सुसंस्कृत राहिलेली नाहीत. आपण पाहतो भागवतामध्ये पण याचं वर्णन येतं, द्वितीय आणि कश्यप मुनी अयोग्य वेळी संघ केल्यामुळं जी संतान प्राप्त झाली द्वितीला, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष, तर असुरी वृत्तीची मुलं ही जन्माला आली. तर म्हणून सुसंस्कृतपणा जर आपल्या चेतनेमध्ये नसेल, आपल्या व्यवहारामध्ये नसेल आणि आपली साधना जर चांगली नसेल, तर मग या प्रकारे काय होऊ शकतं? अशी ही संतती जन्माला येऊ शकते. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, या संस्कारामध्ये स्थळ काळ परिस्थितीच्या योग्य अयोग्यतेचा विचार आवश्यक आहे. विशेष करून अजून पुढे सांगितलं आहे, गर्भाधान संस्कारामध्ये पुंसवन नावाचं व्रत करायला सांगितलेलं आहे. कश्यप मुनींनी आदितीला हे व्रत करायला सांगितलं होतं. पुंसवन व्रत जर केलं त्या स्त्रीनी, तर जन्माला येणारी संतती ही पुण्यवान येऊ शकते आणि वैष्णव धर्माचं पालन करणारी संतती जन्माला येऊ शकते. तर हे व्रत जर स्त्रीने पालन केलं तर चांगल्या प्रकारची संतती काय होऊ शकते? जन्माला येऊ शकते. तर म्हणून गर्भाधान संस्कार हा खूप महत्वपूर्ण संस्कार आहे आणि हा संस्कार याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा घरामध्ये जन्माला येणारी जी काही संतती आहे ती अतिशय भयानक, कष्टदायक आणि नंतरने पुढं त्याच माता पित्यांना त्रास होणार आहे त्या संततीपासून. आणि आज आपण पाहतो छोटी छोटी मुलं इतकी त्रासदायक झालेली आहेत आई वडिलांना, पण याच्या विरुद्ध आपण पाहतो काही छोटी मुलं इतकी सुसंस्कृत आहेत, लहानपणापासून जन्माला आल्याबरोबर ते संस्कृत श्लोक म्हणत असतं, सुंदर मृदंग वाजवत असतं, हार्मोनियमवरती भजनं वाजवत असतं. तर हे का असं घडतं? कारण त्या मुलाला त्या प्रकारे माता पित्यांनी काय केलेले आहेत, जन्म होण्याआधीच चांगले संस्कार दिलेले आहेत. म्हणून गर्भाधान संस्कारामध्ये जी स्त्री आहे त्यांनी भागवताचं अध्ययन करणं गरजेचं आहे, चैतन्यचरितामृत ग्रंथाचं अध्ययन करणं गरजेचं आहे, कृष्णा पुस्तकाचं अध्ययन करणं गरजेचं आहे. जर या सर्व गोष्टींचं अध्ययन केलं त्या मातेनी, तर निश्चितपणे त्या बालकावरती पण काय होणार आहे, त्याचा चांगला परिणाम होणार आहे, ते बालक पुढे भविष्यामध्ये सुसंस्कृत बनणार आहे. तर असा हा दुसरा संस्कार आहे. त्याच्यानंतर तिसरा संस्कार आहे, तो म्हणजे सीमंतोनयन संस्कार. तर या संस्कारामध्ये सांगितलेलं आहे की गर्भवती मातेला मानसिकदृष्ट्या शांत आणि सुखी करण्यासाठी हा संस्कार केला जातो. याद्वारे गर्भवती स्त्रीच्या मनाला विचलित करणाऱ्या सर्व दुष्ट शक्ती दूर केल्या जातात, तसेच मुलाला सद्बुद्धी प्राप्त होते. हा संस्कार चौथ्या, सहाव्या किंवा आठव्या महिन्यात केला जातो असं वर्णन केलेलं आहे. तर म्हणजे की माता गर्भवती असताना चौथा महिना, सहावा महिना किंवा आठवा महिना या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? सीमंतोनयन संस्कार केला पाहिजे. याच्यामध्ये अजून पुढे वर्णन केलेलं आहे, या संस्कारामध्ये पती एका विशिष्ट प्राण्याच्या केसाद्वारे पत्नीच्या मस्तकावरील भांगेत स्पर्श करतो. आता इथं प्राण्याचं नाव दिलेलं नाही पण सांगितलेलं आहे, कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता नंतर. हा केस वापरण्याचे कारण म्हणजे इतर कोणत्याही प्राण्याच्या केसापेक्षा हा केस सर्वात लांब असतो, त्यामुळे तो वैश्विक शक्ती ग्रहण करून स्त्रीला देऊ शकतो. म्हणजे पतीने तिच्या भांगेमध्ये जर केस फिरवला तर सर्व विश्वामध्ये, युनिव्हर्समध्ये जी काय स्पिरिच्युअल पॉवर आहे ती त्या मातेला मिळते आणि ती स्पिरिच्युअल पॉवर माता काय करते, त्या मुलाला देते. यामध्ये सोशंती होम नामक विधी पण सांगितलेला आहे. बालकाच्या सुलभ जन्मासाठी हा विधी केला जातो. तर हा तिसरा संस्कार सांगितलेला आहे. इथं प्राण्याचं नाव वगैरे काय वर्णन केलेलं नाही, कुठल्या प्राण्याचा केस काय सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा संस्कार सांगितलेला आहे, तो म्हणजे जात कर्म संस्कार. या संस्कारास मेधाजन असेही म्हणतात आणि हा मुलाला चांगली बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी केला जातो. मुलाच्या जन्मानंतर, म्हणजे हा जातकर्म संस्कार जन्मानंतर सांगितलेला आहे, आणि नाळ कापण्यापूर्वी हा संस्कार केला जातो. यामध्ये निष्क्रामण अर्थात बालकाचा जगाशी जेव्हा सर्वप्रथम संपर्क येतो त्यावेळी त्याच्या या संपर्काचे शुद्धीकरण करण्यासाठी हा विधी केला जातो. तर या प्रकारे हा जातकर्म संस्कार सांगितलेला आहे. इथं विधीचं काय असं विशेष वर्णन केलेलं नाही. पुढचा पाचवा संस्कार सांगितलेला आहे, तो नामकरण संस्कार आहे. नामकरण संस्कार आता कधी करायचा आहे? हा एक महत्वपूर्ण संस्कार आहे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बालकास देण्यात आलेले नाव बालकाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण करते. तर म्हणजे की जे बालक जन्माला आलेलं आहे त्याला जे नाव आपण देणार आहे ते नाव त्या बालकाचं दुष्ट शक्तीपासून रक्षण करतं. केवळ बालकाचंच रक्षण करतं असं नाही, त्या कुटुंबातल्या सर्वांचंच रक्षण करतं. म्हणून हे नाव भगवंतांचे अथवा त्यांच्या शुद्ध भक्तांचे असावे. हा संस्कार मुलाच्या जन्मापासून 10व्या दिवशी, 11व्या दिवशी, 12व्या दिवशी किंवा 101 दिवसानंतर किंवा 1 वर्षानंतर किंवा पौर्णिमेसारख्या शुभ तिथीला करता येतो. यामध्ये पौष्टिक कर्म अर्थात बालकाला चांगले आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून एक विधी केला जातो. तर नामकरण संस्कार हा अतिशय महत्वपूर्ण संस्कार आहे. तर आपण पाहतो की बालकाचं जर नाव भगवंतांशी संबंधित असेल, भगवंतांच्या भक्तांशी संबंधित असेल, तर त्या बालकाचं संरक्षण होतंय आणि त्याचबरोबर जी घरामधली लोक आहेत जी त्या बालकाचं नाव घेत आहेत त्यांनाही त्याचा लाभ होतो. आणि याचं उदाहरण म्हणजे आपण भागवतामधलं अजामिळचं उदाहरण पाहतो. आता अजामिळ आणि तर एका वेश्येपासून ही 9 मुलं जन्माला घातलेली होती. अजामिळला हेही माहीत नव्हतं की आपण आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवायचं. नाव कोणी ठेवायला सांगितलं? अजामिळच्या घरी काही साधू पुरुष आलेले होते भोजनासाठी आणि त्या अजामिळाच्या पत्नीच्या सेवेद्वारे संतुष्ट झाल्यानंतर साधूंनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आता चाललोच आहे, परंतु आमची एक इच्छा आहे की हे जे छोटं बालक आहे त्याचं नाव तू काय कर, नारायण ठेव. तेवढी श्रद्धा अजामिळची होती साधूंच्या वरती. त्यांनी त्या साधूंच्या सांगण्यावरून नाव काय ठेवलं, नारायण ठेवलं. आणि नारायण नाव ठेवल्यामुळं अजामिळाला भविष्यामध्ये आपण पाहतो किती मोठा लाभ झाला. आता ज्या मुलाचं नाव नारायण होतं त्याला तर फायदा झाला, परंतु फायदा कोणाला झाला? ज्यांनी नाव ठेवलेलं आहे अजामिळाने त्याला त्याचा फायदा झाला. तर जर या ठिकाणी आता अजामिळने आपल्या मुलाचं नाव सोनू ठेवलं असतं किंवा मोनू किंवा टोनू ठेवलं असतं तर काय झालं असतं? हा टोनू मोनू ठेवलं असतं नाव तर यमदूत हल्ले असते का तिथून? यमदूताने बरोबर अजामिळाला पकडून नेलं असतं. परंतु नारायण नामाच्या उच्चारणामुळं, केवळ आपल्या मुलाचं नाव नारायण हे उच्चारण केल्यामुळं अजामिळाला एवढा मोठा फायदा झाला. तर म्हणून लहान मुलांची नावं सुद्धा आपण काय केली पाहिजेत, या प्रकारे ठेवली पाहिजेत. जर ही नावं अशा प्रकारे ठेवली असेल तर निश्चितपणे आपल्याला काय होऊ शकतो, याचा लाभ होऊ शकतो. आणि आपण पाहतो की या प्रकारच्या नावाचं उच्चारण केल्यामुळं नैसर्गिकरित्याच व्यक्ती हा भगवंतांचं जे नाव आहे ते नामाभासाच्या स्तरावरती घेत राहतो आणि त्याच्यामुळे त्याला हळूहळू त्याचा लाभ होत जातो आणि सर्व काही पापकर्म आहे त्या पापकर्मातून तो मुक्त होत जातो. तर म्हणून नामकरण संस्कार हा खूप महत्वाचा संस्कार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अन्नप्राशन संस्कार. अन्नप्राशन संस्कारामध्ये सांगितलेलं आहे हा संस्कार बालकाला अन्नाचा पहिला घास भरविण्यासमय केला जातो. मुलाच्या 6व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये आणि मुलीच्या 5व्या, 7व्या किंवा 9व्या महिन्यामध्ये हा विधी केला जातो. यावेळी बालकाला भगवंतांचा अथवा शुद्ध भक्ताचा महाप्रसाद भरविण्यात येतो. तसेच येथे कर्णवेध अर्थात सोनाराकडून कान टोचणे या विधीचा समावेश होतो. ही कान टोचण्याची विधी एकादशी सोडून इतर कोणत्याही शुभ दिनी मध्यान्ह समयी करावी. तर अन्नप्राशन संस्कार देखील खूप महत्वाचा सांगितलेला आहे. आपण पाहतो की आपल्या आचार्यांच्या बाबतीत आपल्या आचार्य नरोत्तमदास ठाकूरांचं एक उदाहरण आहे याच्यामध्ये. तर नरोत्तमदास ठाकूरांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी नरोत्तमदास ठाकूरांना त्यांचे माता पिता भोजन खाऊ घालत होते. परंतु भोजन खाऊ घातल्याबरोबर नरोत्तमदास ठाकूर काय करायचे, ते खाल्लेलं भोजन सगळं उलटी करून टाकायचे खाली. मग नंतरनी माता पित्यांना समजतं की बालक खात का नाही. त्यावेळी मग एका व्यक्तीला विचारलं गेलं की काय समस्या बालकाची. तर त्यावेळी मग एका ज्योतिषाने सांगितलं की हा बालक आहे तो साधारण बालक नाही, तुम्ही याला साधारण अन्न खायला घालू नका, याला जर तुम्ही भगवान विष्णूंचा महाप्रसाद खाऊ घातला तरच हा बालक प्रसाद खाईल, नाहीतर तो अन्न स्वीकार करणार नाही. आणि मग शेवटी त्यांना भगवान विष्णूंचा महाप्रसाद खायला दिला जातो. त्यावेळी नरोत्तमदास ठाकूर काय करतात, अन्नप्राशन करतात. तर आता हे झालं आचार्यांच्या बाबतीमध्ये. परंतु आपण अगदी साधारण बालक असेल जन्माला आलेला आहे त्याचा संस्कार करायचा अन्नप्राशन, तर भगवंतांना अर्पण केलेला जो काय भोग आहे तो प्रसाद रूपाने आपण काय केला पाहिजे, या बालकाला दिला पाहिजे. किंवा मग एखादा शुद्ध भक्त असेल तर शुद्ध भक्ताचा महाप्रसाद पण आपण काय करू शकतो, बालकाला देऊ शकतो. तर या प्रकारे अन्नप्राशन संस्काराचा पण विधी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढं सातवा संस्कार सांगितलेला आहे तो म्हणजे चुडाकरण संस्कार. चुडाकरण संस्कारामध्ये जावळ काढणं गावाकडे हा प्रचलित आहे. जावळ काढणं हा मामाचा अधिकार असतो. सर्वप्रथम केस काढण्याच्या या संस्काराला जावळ काढणे असे म्हणतात. हा संस्कार सामान्यपणे तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी केला जातो. यामध्ये बालकाच्या डोक्याचे मुंडन करून ब्रह्मरंध्राच्या बाजूला छोटीशी शिखा ठेवली जाते, म्हणजे चुडाकरण संस्कार या प्रकारे केला पाहिजे. त्याच्यानंतर आठवा संस्कार सांगितलेला आहे तो म्हणजे विद्यारंभ संस्कार. विद्यारंभ संस्कार हा या संस्काराद्वारे मुलाचे शिक्षण सुरू होते. ज्यावेळी मुलाचे वय 4 वर्ष 4 महिने आणि मुलीचे वय 5 वर्ष 4 महिने इतके असते त्यावेळी हा संस्कार केला जातो. तर वयाची पण मर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे, यावेळी हे संस्कार केले पाहिजेत. आपण पाहतो की ज्यावेळी चैतन्य महाप्रभू जन्माला आले त्यावेळी त्यांचा देखील हा विद्यारंभ संस्कार करायचा होता. त्यावेळी चैतन्य महाप्रभूंच्या समोर श्रीमद भागवत ठेवलं, त्यानंतर सोन्याची काही नाणी ठेवली आणि तांदूळ ठेवले, धान्य ठेवलं. आणि या सर्व गोष्टी ठेवल्यानंतर सर्वांनी पाहिलं की हा बालक काय ग्रहण करतो. तर चैतन्य महाप्रभू उठले आणि काय केलं, सरळ भागवताला स्पर्श केलं. तर या प्रकारे हा विद्यारंभ संस्कार आहे. पूर्वी विद्यारंभ संस्कार हा गुरुग्रही जाऊन गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी लहान मुलं गुरुच्या आश्रयाखाली राहायचे आणि त्या ठिकाणी गुरुकडून सर्व मार्गदर्शन घ्यायची, प्रशिक्षण घ्यायची, वेदांचं ज्ञान घ्यायची. आणि मग योग्य वयात आल्यानंतर जर त्याला इंद्रिय निग्रह करणं शक्य असेल तर तो गुरुग्रही राहूनच आपलं जीवन कंटिन्यू करायचा, ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहायचा. पण जर इंद्रिय निग्रहित करणं कठीण जात असेल तर मग त्याला गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करण्याची अनुमती दिली जायची. तर या प्रकारे लहान मुलांना आपण कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत, या सर्व गोष्टींचं इथं वर्णन केलेलं आहे. आपण पाहतो की लहान मुलं आपण पाहतो की विशेष करून त्यांना खेळण्याप्रती आकर्षण असतं. तर त्यांना कुठलंही खेळ जर दिलं तरी पण त्याच्यामुळे त्याला तृप्तता वाटत नाही. पण आपण पाहतो जीव गोस्वामीचं एक उदाहरण आहे. जीव गोस्वामी हे लहानपणापासूनच खेळण्यासाठी काय वापरत होते, राधाकृष्णाच्या मूर्ती वापरायचे, कृष्ण बलरामांच्या मूर्ती वापरायचे. आणि आश्चर्याची गोष्ट काय, तर जीव गोस्वामी हे कृष्ण बलरामींच्या विग्रहाबरोबर ज्यावेळी त्यांची पूजा अर्चा करण्यामध्ये मग्न व्हायचे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीव गोस्वामी खाणं पिणं विसरून जायचे. त्यांचे आई वडील त्यांना हाका मारून कंटाळायचे तरी पण जीव गोस्वामी खाण्यापिण्यासाठी जात नसायचे, इतके ते मग्न व्हायचे. म्हणजे की आपण लहान मुलांना कशा प्रकारे कुठल्या गोष्टीमध्ये एंगेज करतोय हे खूप महत्वाचं आहे. जर आपण या प्रकारे या लहान मुलांना कृष्ण भावनाभावित खेळण्यामध्ये संलग्न केलं तर मुलं लहानपणापासूनच काय होऊ शकतात, या प्रकारे कृष्ण भावनाभावित होऊ शकतात. परंतु याच्यासाठी गर्भाधान संस्कार खूप महत्वाचा आहे. जर तो संस्कार व्यवस्थित केलेला असेल तर या प्रकारे जी जन्माला आलेली संतती आहे ती या प्रकारे कृष्ण भावनाभावित बनवू शकते. नाहीतर आपण पाहतो की लहान लहान मुलं आज त्यांना काय काय खेळायला आवडतं. लहान मुलांना मोबाईल शिवाय काही दुसरं आवडतच नाही आजकाल, आहे की नाही. तर म्हणून परीक्षित महाराजांचं पण उदाहरण आहे. परीक्षित महाराजांसुद्धा लहानपणी राधाकृष्णांच्या मूर्ती खेळण्यासाठी दिल्या जायचे. तर या प्रकारे हे आपण शिकलं पाहिजे आपल्या आचार्यांच्याकडून. तर विद्यारंभ संस्कारामध्ये लहान मुलांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याची चर्चा केलेली आहे. तर मुलांचे संगोपन कसे करावे त्याच्याविषयीची खूप सुंदर चर्चा या ठिकाणी. तर पालकांनी मुलांचं संगोपन कसं करावे एक 5-7 मुद्दे या ठिकाणी आहेत. तर मुलांची व्यवस्थित काळजी घेणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. याने चांगला समाज निर्माण होईल आणि सर्वत्र सुखशांती नांदेल. आपल्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देणे ही पालकांची प्रमुख जबाबदारी आहे. प्रेम आणि शिस्त यांच्या सहाय्याने पालकांनी आपल्या मुलांना चांगले प्रशिक्षण दिले पाहिजे. चाणक्य पंडित काय सांगतात बघा. आता चाणक्य पंडित सांगतात की लालयेत पंचवर्षांनी दशमू वर्षांनी ताळेत. म्हणजे काय, तर पाच वर्षांपर्यंत मुलांना लाड आणि प्रेम करावेत, 10 वर्षापर्यंत त्यांना फटके द्यावेत, 15 वर्षापर्यंत वचक ठेवावी आणि 16 वर्षानंतर मित्राप्रमाणे मुलांशी व्यवहार करावा. तर हे चाणक्य पंडितांनी सांगितलेलं आहे. पालकांच्या देखरेखीखाली मुलांना नेहमी प्रेम आणि आसरा आणि उद्धारपणाची जाणीव झाली पाहिजे. तर पालकांनी अशा प्रकारे मुलांवरती प्रेम केलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे, पालकांनी आदर्श वर्तन आणि जीवन पद्धती अंगीकारली पाहिजे. पालक सुद्धा आदर्श असले पाहिजेत जेणेकरून मुले त्यांचे अनुकरण करतील, कारण मुले शिकविल्याने नाही तर निरीक्षणाने शिकतात. पालकांनी दुसऱ्यांचे दोष काढणे, भांडणतंटा करणे इत्यादी गोष्टी कदापि करू नयेत, कमीत कमी मुलांसमोर तरी नाही. पालकांनी घरामध्ये कृष्ण भावनामय वातावरण निर्माण करून दररोज कृष्ण भक्तिमय प्रक्रियेद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवावे. तर अशा प्रकारे हा विद्यारंभ संस्कार सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये अजून एक वर्ण येतं. भगवान पुढे एक सुंदर कथा सांगत होते. तर एक बाबाजी असतात आणि ते वृंदावनामध्ये गेलेले असतात. त्यांना शास्त्रीची परीक्षा द्यायची असते. तर एका ब्रजवासियांच्या घरामध्ये त्यांची व्यवस्था झालेली असते आणि तिथं बसून ते अध्ययन करत असतात. आणि ज्या दिवशी ते राहतात दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात. उठल्यानंतर त्या घरामध्ये छोट्या छोट्या 3 मुले असतात. तर बाबाजी उठून आपला अध्ययन करत बसलेले असतात एका रूममध्ये. तर त्या घरामधली एक मोठी मुलगी असते, ती बाबाजींच्या रूममध्ये जाते. गेल्यानंतर बाबाजींचं लक्ष तिच्याकडे जातं. गेल्यावर ती लगेच लास्त्याने तिथून पळून जाते. पळून गेल्यानंतर पुन्हा दुसरी मुलगी पण जाते. दुसरी मुलगी पण बाबाजींना पाहते. नजरानजर झाल्यावर तीही तिथून रूममधून पळून जाते. बाबाजींना थोडंसं आश्चर्य वाटतं की अरे या मुली असं का वागतात माझ्याबरोबर. तिसरी मुलगी तशीच जाते आणि बाबाजींच्याकडे पाहते आणि त्यांच्याकडे बघून पळून जाते. पळून गेल्यानंतर बाबाजींना थोडंसं मनामध्ये असं वाटतं की अरे आपल्याकडून काही चूक तर झालेली नाही ना, आपल्याकडून काय गैरवर्तन पण झालेलं नाही ना. आणि मग नाश्त्याच्या वेळेला जी मोठी मुलगी असते ती बाबाजींना नाश्ता घेऊन येते. नाश्ता घेऊन आल्यानंतर बाबाजी तिला विचारतात, म्हणतात की मला तुम्हाला तिघींना पण प्रश्न विचारायचे आहे की मी ज्यावेळी अध्ययन करत होतो त्यावेळी तुम्ही तिघी पण येत होता, माझ्याकडे बघून हसून जात होता, असं का करत होता तुम्ही? तर असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की आमच्या घरच्यांनी आम्हाला एक सवय लावलेली आहे, सकाळी उठल्या साधूंचं दर्शन घ्यायचं आणि साधूंचं दर्शन घेतल्यानंतर भगवंतांचं दर्शन घ्यायचं. आणि हे ऐकल्यानंतर मग बाबाजींना समजलं की अरे खरंच किती चांगले संस्कार या ठिकाणी या मुलींना दिलेले आहेत. आणि मग जवळजवळ 15-20 वर्षांचा काळ निघून जातो. आता हे बाबाजी म्हणजे दुसरे तिसरे कोण नाही तर रमेश बाबाजी वृंदावनातले. तर संपूर्ण वृंदावनामध्ये बहुसंख्येने परिक्रमेवरील लोक त्यांच्या सहभागी होतात. तर एक दिवस परिक्रमा मार्गावरती चाललेले असताना एके ठिकाणी बाबाजी महाराज आपलं प्रवचन देत असतात. आणि प्रवचन झाल्यानंतर एक माता त्यांना त्या ठिकाणी भेटायला येते. तिच्या हातावरती एक छोटंसं मूल असतं. आणि आल्यानंतर ती बाबाजींना दंडवत प्रणाम करते आणि म्हणते की बाबाजी मला तुम्ही ओळखलं का? तर त्यावेळी बाबाजी म्हटले की नाही ओळखलं तुला. तर त्यावेळी त्या मुलीने सांगितलं की 15-20 वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या घरी आला होता शास्त्रीची परीक्षा देण्यासाठी. तुम्ही अभ्यास करायला आमच्या घरी आलेला होता. तर ज्या त्या 3 मुले आहेत की नाही, त्या 3 मुलींपैकी सगळ्यात मोठी मुलगी म्हणजे मी आहे. आणि असं म्हटल्यानंतर बाबाजींना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की तू कशी आहे, काय आहे? तर त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागले. ती म्हटले की काय सांगू, माझा पती आहे तो काय हरिभक्त नाहीये, घरामध्ये भरपूर समस्या आहेत, परंतु आमच्या आईंनी आम्हाला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. संस्कार असे आहेत की आम्हाला उठल्याबरोबर साधूंचं दर्शन करणं, राधाकृष्णांचं दर्शन करणं हे संस्कार आम्हाला दिले आहेत. आणि हे ऐकल्यानंतर मग ती जी मुलगी होती तिने आपल्या गळ्यातलं एक लॉकेट काढलं आणि त्या लॉकेटमध्ये बाबाजींना तिने राधाकृष्णांचा एक छोटासा फोटो दाखवला. ती म्हटले की माझ्या घरामध्ये तर मला हे करणं शक्य होत नाही, परंतु मी माझ्या गळ्यामध्ये काय केलं आहे, राधाकृष्णांची एक लॉकेट ठेवलेली आहे आणि उठल्या मी काय करते, या राधाकृष्णांचं दर्शन करते आणि माझ्या जीवनाची सुरुवात करते. तर या प्रसंगावर आपल्याला पाहायला मिळतं की संस्कार हे कसे असतात हे माणसाला कशा प्रकारे आयुष्यभर मदत करतात. तर हा विद्यारंभ संस्कार आहे, याच्यावरून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. त्यानंतर नववा संस्कार आहे तो म्हणजे उपनयन संस्कार. वैदिक परंपरेमध्ये गुरुग्रही जाण्यापूर्वी यालाच दीक्षा घेणे असे म्हणतात. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी हा संस्कार प्रत्येकावर होणे अनिवार्य आहे. आंतरराष्ट्रीय कृष्णा भवनावर संघाच्या नियमानुसार दीक्षा घेण्यासाठी 4 नियम आणि हरे कृष्ण महामंत्राचा 16 वेळा जप करणे आवश्यक आहे. तर उपनयन संस्कारामध्ये दीक्षेचा विधी सांगितले 9वा संस्कार. आणि 10वा शेवटचा संस्कार आहे तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार. तर ओम कुटुंब म्हणजे की गर्भापासून ते स्मशानापर्यंत हे सर्व संस्कार आहेत. तर अंत्येष्टी संस्कारामध्ये वर्णन केलेलं आहे, हा शरीराशी संबंधित असणारा शेवटचा शुद्धीकरण संस्कार आहे. जीवाला शरीरापासून अनासक्त करणे, प्रेत योनीमध्ये जाण्यापासून वाचविणे आणि उच्चतर लोकांमध्ये प्रगती करण्यास सहाय्य करणे यासाठी हा विधी केला जातो. शक्य असल्यास एखाद्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या मुखात तुलसी, गंगाजल इत्यादी घालावे. मृत्यूनंतर शरीरास स्नान घालावे, तिलक लावावा आणि भगवंतांना अर्पिलेले हार घालावेत. कपाळावर चंदनाने भगवन नाम लिहावे. गंगा, यमुना इत्यादी पवित्र नद्यांमधील जल शरीरावर शिंपडावे आणि संपूर्ण शरीर हरिनाम चादरीने झाकावे. 3 दिवसानंतर मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ आदरांजली व्हावी. सुत काळाविषयी म्हटले आहे की ब्राह्मणाने 10 दिवस, क्षत्रियाने 12 दिवस, वैश्याने 15 दिवस आणि शूद्राने 30 दिवस सुतक पाळावे, परंतु कोणत्याही अवस्थेत हरिनाम घेणे थांबवू नये. तर या प्रकारे हा अंत्येष्टी संस्कार सांगितलेला आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की असं म्हटलं की मृत्यू येण्याअगोदर त्या व्यक्तीचं जे डोकं आहे ते उत्तर दिशेला ठेवावं आणि मृत्यू झाल्यानंतर जे मस्तक आहे ते दक्षिण दिशेला ठेवावं, म्हणजे की त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखकर होतो. तर या प्रकारे हे सर्व 10 संस्कार या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. हरे कृष्ण. तर कोणाला काही शंका प्रश्न आहेत का? हा, तर तो जो प्राणी आपण सांगितला सीमंतो नयन संस्कार, तर त्याच्यामध्ये तो प्राणी आहे साळींदर. हरे कृष्ण. हा होय का, ठीक आहे. हरी बोल. साळींदर प्राणी सीमंत नयन जो संस्कार सांगितला ना, लांब प्राण्याचा केस, तर तो आहे साळींदर. हरे कृष्ण. हा, तर तो जो प्राणी आपण सांगितला सीमंतो नयन संस्कार, तर त्याच्यामध्ये तो प्राणी आहे साळींदर. हरे कृष्ण. हा होय का, ठीक आहे. हरी बोल. साळींदर प्राणी सीमंतो नयन जो संस्कार सांगितला ना, लांब प्राण्याचा केस, तर तो आहे साळींदर. हरे कृष्ण.